त्याला ती खरं बोलत ini kalau kesel berhubungan sekali ini perut di buka ini perut pada buka ini lakukan sekarang kita akan mulai ke sekitar ini di buka masukkan dulu masukkan dulu kejauh kerajaan ini perut akan berhubungan सकारात्मक फल ते सुख दुष्कर्मात्मक फल ते दुःख सुख दुःख अवश्य भोगन जाए अशी याची धारणा पक्की होऊन गेली आहे मी जी आहे असं संकल्प होऊन गेलेलं आहे चला त्याच्या प्रमाणाची फळ भोगावी लागतात
ते शिकायला केलेले असताना सहज हातामध्ये एक बाण झाला तर बाणाच्या टोक्यावरून त्याची एक सरडा रस्त्यामध्ये असलेला तो बाणाच्या टोक्यावरून उघडतो असं काय होत असतं आपण करत असतो लहानपणी
भगवंताचे जी ही फळ मिळत आहे
满身是罪，人是第二分，很人是第二分，这两个人都不累，很满分。我们这个福音，阿弥陀佛，阿弥陀佛，这是什么？这是哪里？阿弥陀佛，我们这个福音来的。满足这些都是我们的人，还是满足？这都是满足的，这都满足的。मजे बच्चे तो मजे मुझे जो आगे मुझे जो उधर कि जरूरत नहीं दीवार में बिठाए जाए ऐसा तो कोई नहीं जाए जाए जी प्रभु जाने नहीं होती कहीं जैसे पार्टी मारे जल्दी की प्रसन्न के लिए जैसे पार्टी मारे जी कोई प्रसन्न कर होते तो प्रसन्न कर दिला तुम ऐसे करें क्या प्रश्न है आज तुम करते हैं कि कहना अपने पावर वाले किसी भी से टेंशन उठनी का एक वार्तन में सर दिल्ली माया अतिशय सुखम का आकर नाचना हो अतिशय कभी कभी करता अभी तो जीवन में इतना भरता हूँ जो मरने का आणि हे जी प्रसूत करण्यामध्ये असतो ते सांगायला लागतो करता तो त्यांना असं वाटत की इतकं चांगला मनुष्य आणि असं आकारणी अभ्यासाची मुलगी आवडत असं जर असेल तर संक्रमण काय होतोय जर माहिती नाही अशा प्रकारचं प्रश्न त्यांना बनवला सुचवला का म्हणा या सर्वांच्या न्यायाच्या रूपाची भूमिका त्यांना मिळत नाही ते कर्मचार आहे कर्मचंद्र काय आहे ते कर्मचंद्र म्हणजे ते भरायचे जे तंत्र जे आहे भर भोगण्याचे जे तंत्र आहे ते काय आहे आणि भर भोगण्याचा जो जीव आहे तो अंधारामुळे जो भर भोगतो आहे आणि ज्ञानाच्या नगर सगळं भोग झाला त्याला जो उपदेश करणार आणि त्याला जर उपदेश करणार तर तो धर्मापासून अतिशय वेगळा आहे अशा प्रकारचा भर दिसत जाणार तर त्याच्या तुम्ही विवेक विचारत होतो असा विवेक विचारत होतो की या भावांपासून या कर्मांपासून हे अत्यंत वेगळा कधी तुम्हाला ज्या म्हणून विद्वेष म्हणून त्याला सांगत असत की मी कर्म होत आहे सुख दुःख मी होत आहे तसं मनाला समजायचं मनाला वाचले पूर्ण तुमची कधी तयार झालेले भोगणे प्राप्त झाले मला माझी दुःख आणून होतोय मला समजा सर्व चिंता करतोय अशा तुम्ही मनाला बोल चर्चा करता करता तर सर्वांपासून मोकळा होईल कर्मपुरुषापासून मोकळा होऊन मी सत्य आनंद परमानंद स्वरूप आहे असा बोध उत्पन्न होतो आणि साधनेच्या प्रक्रियेमध्ये तो पूर्ण असं श्रद्धा होतो की भोगायची इच्छा मोठ्या पातळीवर राहणं हा बोध राहणार हा बोध राहणार तर कर्मचारी चांगली फळ ही भगवंतापुढे म्हणत आहे अशा प्रकारचं घर असल्यामुळे अशी श्रद्धा असल्यामुळे तर तो कर्मापासून मोकळा हळूहळू मोकळा व्हायला सुरुवात तर त्यांनी विचारले की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माची चांगली असल्यास वाईटमध्ये भोगत असते तर भगवंताची इच्छा असल्याचे कसं मानावे तर भगवंताच्या कर्मचक्राचे जे त्यांचं ज्ञान पण आहे तो तो समजून घेतला आणि मी कर्माची फळ मला भोगावी लागत असून माझ्या जनांना बुद्धीला भोगावी लागत आहे अशा प्रकारचा बोध तो जर अंतकरणामध्ये वापरत राहिला तर सद्गुरू म्हणतानी त्याला मी परमात्म स्वरूप आहे कर्माच्या फळांपासून मी वेगळा आहे कर्मांपासून वेगळा आहे अशा प्रकारचा बोध म्हणून त्याला जो आपण परमात्म स्वरूप आहोत आनंद रूप आहोत प्रकारचं मूलभूत हे धर्मस्पर्शन खूप मोकळ्या होऊन जाईल. म्हणून ते अशा प्रकारचं जे आहे की भगवंताची इच्छा आहे असं मानण्याचं हे जे आहे ते कामिनीच्या काळामध्ये जर मानलं तर कर्मचार असून जे सगळ्या गोष्टींपासून आपण मोकळे होऊ शकतो.
परिस्थिती किती प्रमाणात परमात्म्याला अनुकूल अथवा प्रतिकूल असू शकते. प्रतिकूलतेमुळे मानसिक व्यग्रता राहत आहे तर साधनावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी मनाची स्थिरता कशाने राहील त्यासाठी नेमके काय करावे. आपण जेव्हा सद्गुरूंकडे येतो आणि त्यांच्या मुखांना श्रवण करून काही एक आपल्या जीवनाचे निश्चय प्रत्यय करायला लागतो तेव्हा आपल्याला आपलं आधीचं जीवन मोठ्या स्वामीजी म्हणायचे तसं या संत्या मागणी एकदम बदलता येत नाही. त्यांचा निश्चय अहम आत्मा हे कधीच विसरू नये हा पक्का झालेला असतो आणि आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर मात्र काही एक हा निश्चय पक्का करण्याकरता म्हणून कंडिशन करून घेत असतो आपल्या स्वतःला. ज्याचा त्यांच्या वचनावर विश्वास बसतो तो लगेच म्हणायला लागतो की मला माझ्या स्वामीजींनी सांगितलेला आहे मी तोच आहे. असं कोणतरी विश्वासाने आपल्या मनावर आगमन करून घेत असता तरी सुद्धा जेव्हा तो सद्गुरूंपासून थोडा लांब त्याच्या त्याच्या कार्य क्षेत्रामध्ये आणि त्याच्या प्रकृतीच्या भावावर असतो तेव्हा मात्र त्याच्याकडनं हे विस्मरण होत राहतं की मी कोच आहे. आणि म्हणून विस्मरणामधून तो म्हणायला लागतो की बाहेरची जी परिस्थिती आहे ती बाहेरची परिस्थिती हा प्रतिकूल अनुभव टिकवून ठेवायचा. कसं काय असल्या जगदहानीमध्ये मी तोच आहे हे लक्षात ठेवायचं. मी तोच आहे हे थोड्या वेळ लक्षात राहिलं आणि समोरची व्यक्ती परमात्मा स्वरूप आहे हे बघायचं असं ठरवलं तर सुद्धा समोर व्यक्तीची प्रकृती ही इतकी मला विरोधी असते की त्याचा तो विरोध सहन करण्यामध्ये परत माझा धर्म निम्मा निघून जातो. आणि अशा या भेटाबुद्धीला आलेल्या मानसिकतेमध्ये मग स्वाभाविकरित्या असं वाटायला लागतं की अमुक तमुक आनंदी दिसतो त्याची परिस्थिती चांगली आहे त्याला माझ्या एवढं विरोधी परिस्थितीला सामोरं जावं लागत नाही त्यामुळे त्याचा भोग सहज निघण्याची शक्यता दिसते. आणि अशा पद्धतीने त्याचे हळूहळू बाह्य परिस्थितीच्या प्रतिकूलतेचे निश्चय पक्के होत जातात. हा अतिशय हळूहळू घडणारा पण पक्का घडणारा असा आपलाच प्रवास आहे. आता सुनील दादांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये देखील ह्या उत्तराचे काही एक आघात आपण बघू शकतो. आता आपण सर्वजण स्वामीजींच्या खरोखरच मार्गदर्शनाने आणि कृपाप्रसादाने बाह्य जगतापासून काही काळ आपल्याला वेगळं काढून आत्मभावाचा अभ्यास करणारे असे सर्वजण जोपर्यंत आपण त्यांच्या आवरामध्ये आहोत जोपर्यंत आपण त्यांच्या एका कार्यशक्तीच्या प्रभावामध्ये आहोत तोपर्यंत आपण बाह्य परिस्थितीपासून खरंच प्रोटेक्टेड असे आहे. आता पहा आता आपण त्यांच्याबरोबर सगळेजण या कार्यक्रमामध्ये हॉलमध्ये अतिशय प्रसन्न अशा मानसिकतेमध्ये आहे. आता आपली प्रत्येकाची तसं म्हटलं तर बाह्य परिस्थिती ही वेगवेगळी आहे. कोणाची सांपत्तिक स्थिती कमी जास्त असेल, कोणाची मानसिक स्थिती कमी जास्त असेल, कोणाची सांसारिक स्थिती कमी जास्त असते. पण त्यांनी घालून दिलेल्या एका आदर्श नियमामध्ये आपण आता आपली बाकीची सगळी कामं सोडून आता प्रत्येकाने आपली यादी जर मी करत बसलो तर माझा वेळ संपून जाईल आणि उत्तर थांबून जाईल. पण आपल्या प्रत्येकाच्या अशा काही काही एक गोष्टी आता अशा आहेत की त्या सगळ्या बाजूला सोडून आपण आता इथे उपस्थित आहोत आणि त्यांच्या दर्शनाने तया दर्शने स्पर्शने पुण्य सोडे तया भाषणे नष्ट संदेह होते. हा त्यांच्या उपस्थितीचा लाभ म्हणून आपण घेतो आहोत. प्रत्येकाची बाह्य परिस्थिती वेगवेगळी असून देखील आपण अशा प्रकारे पाहतो आहोत की प्रत्येकाला तिथं बाहेर गेल्यानंतर आपल्या आपल्या सांसारिक स्थितीमध्ये विरोधाभासाचा तोप कायम राहणार आणि तिथे ती प्रतिकूलता कमी जास्त प्रमाणात निर्माण होणारच आहे. आता ही प्रतिकूलता निर्माण होत असताना कारण हे व्यक्ती सापेक्ष आहे प्रतिकूलता आहे ही सगळ्यांना मिळून समानच प्रतिकूलता आहे असं आपण आता धारिष्ठ्याचं विधान करू शकत नाही. तसं जर असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीमध्ये सगळ्यांना एक उत्तम स्थिती तयार करून दिली असती आणि सगळे रोगांचा विचार केला असतो. समर्थांनी शिवाजी महाराजांना हाताला धरून जे काही मोठं काम होते त्याच्यामध्ये सगळ्यांना सोहम आत्मा स्वानंद रचन अजन्मा तो पूर्ची जाण हे जे साधूचे वचन सदृढ करावे ते सदृढ करायला लावलं असत ताकद होती त्यांची. पण काही एक दोन पाच वर्षांनी कुठंच ते मर्यादित आहे. रामकृष्णांनी असा ते मोठा प्रयोग केला त्यांची अवतीभोवती अशी त्यांची मुलं निर्माण झाली. हे सगळं सांगून स्वामीजी असं म्हणायचे की मीही असं आहे ते स्वतः म्हणायचे पण आपल्याला ते माहिती होतं. त्यांनी एक तो प्रयोग केला आणि काही एक आनंदवन भुवनाचं स्वप्न निर्माण केलं आणि ते काही बाबी प्रत्यक्षात झाली असत आणि त्यांची ती दुरा अतिशय सद्गुणांनी आपण सगळीकडे करत नाही पण नेतृत्व कौशल्य सर्वांमध्ये मिळून मिसळून वागण्याचा गुण असं कितीतरी काय 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 असायचं हे सगळं आधाराने करून आणि ह्या सगळ्यावर कधी म्हणजे सद्गुरु निष्ठा सद्गुरु प्रेम हे त्यांच्या ठिकाणी ओव्हरवेल्मिंग आहे अशा आपल्या स्वामीने म्हणून हे पुढे खरोखरच त्याच पद्धतीचं वातावरण परत निर्माण केलं आणि म्हणून जेव्हा आपण त्यांच्या अवतीभोवती येतो तेव्हा ही प्रतिकूलता काही काळापूर्वी आपण खचित विसरून जातो. परमार्थाला बाह्य परिस्थिती किती प्रमाणात अनुकूल अथवा प्रतिकूल आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या त्यांनी जसं सांगितलं तसं आपल्या आपल्या कर्मांनी ती अनुकूल किंवा प्रतिकूल करून घेतलेलीच असते. त्याच्यात कोणी गरजा गरजा करू शकत नाही. शेवटी प्रत्येकजण आपल्या आपल्या कर्मांनीच प्रतिकूलता किंवा अनुकूलता निर्माण करत असतो. सुखस्य दुःखस्य न होती जाता परोदेक्षा. पण खरंच काही व्यक्तीच्या बाबतीत ही प्रतिकूलता असते. मला एक माझा मित्र माहिती आहे त्याला अनेक भावंड होती आणि आता काही कोणी शिकत राहिलेली आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्याकरता म्हणावं तसं मागे काही ठरलेलं नाही. त्यांनी त्याच्या शिक्षणाची नोकरी किंवा अशा पद्धतीचं काहीही स्वतः करता म्हणून केलेलं नाही. संपत्ती स्थिती त्या मानाने वेगाची आहे. तो राहतो की ज्यादा आपण ज्या पद्धतीने राहतो काय दोन मुलांचं घर वेगळं असेल त्याची ज्या पद्धतीचं आहे तसंही त्याचं नाही. आत्ता मध्ये असा एक प्रसंग घडला की शेजारची एक भूत पडली आणि ती त्यांच्या संडासावर पडली आणि त्यांचा संडासच बंद झाला आणि मग मालकांकडे सांगायला गेल्यानंतर मालकांनी असं सांगितलं की तिथला आम्हाला काही उत्पन्न मिळत नाही आता बघू कधी करायचं काय करणार काय अशी जर परिस्थिती आजूबाजूला निर्माण होत असेल आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण ध्यानाला बघायचं ठरवलं, नाम घ्यायचं ठरवलं, स्वामीजींनी सांगितलेला बोध टिकवायचा प्रयत्न करायचं ठरवलं, हे मी आता काठावर उभारून या परिस्थितीचं वर्णन तुमच्यासमोर उघडतो आहे. जो खरंच त्या परिस्थितीमध्ये असतो त्याचं काय होत असेल, सकाळी उठल्यानंतर बस झगडा घ्यायचा आहे कोणाकडे जाणार, गाळ होती माझा जरा थोडं ब्रेक व्हायचं, त्याच वेळ झालेली आहे. नैसर्गिक विधी करता सुद्धा काही एक आवश्यक अशी गोष्ट आहे आणि अशा वेळेला मनाची शांती राखून मालकांबद्दल परमात्मा भाव घेऊन आणि मला आता धर्माला बघायचं आहे आणि परमात्मा किती कृपाळू आहे त्यांनी आता सांगितलं तो काही डबळाडबळ करत नाही, त्याच्या त्याच्या सृष्टी रचनेमध्ये त्यांनी तसा तसा न्याय केलेला आहे आणि आता मला अनुकूलता किंवा प्रतिकूलता बाजूला जाऊन स्वामीजींनी सांगितलेला बोध मनाची साम्यावस्था मी बोध आहे हे सगळं जे कधी मागे अनुभवलेलं होतं ते लक्षात ठेवून शांत राहिलं आहे. सोपं वाटतंय सगळं उत्तम आहे आणि फक्त माझं दुर्गाधित्व आहे म्हणून माझा बोध माझ्यापर्यंत लाभ जातो आहे. उपलब्ध आहे बदल करण्यात मला एसी वगैरे सगळं चालू करता येत पण माझं मन अस्वस्थ आहे आणि मी बोध ठेवू शकत नाही. आपल्या प्रत्येकाने कधीवर कधीतरी या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आपण निगेटिव्हिटीमध्ये जात नाही, आपल्याला स्वामीजींनी असं सांगितलेलं आहे की अजून अशी परिस्थिती निर्माण व्हायची आहे की जी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापासून पदच्युत करू शकेल, पण हे त्यांचे जे दुराचे गोल आहेत ते त्यांच्या अवतीभोवती राहूनच आपण आपल्या मनावर बोलायचे आहे. त्यांनी जे विचारलेलं आहे की अशा वेळी मनाची स्थिरता व्यग्रता निर्माण होऊ शकते, अशा वेळी मनाची स्थिरता राखण्याकरता काय करायला पाहिजे, फक्त खाद्य एवढं खरोखर कळते आहे. आता सुनीतांना जे उत्तर दिलं त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्याला मागण्यापण केलेल्या उत्तम कर्मांचं फळ म्हणून आता शत्रूंच्या आजूबाजूला ठेवलेलं आहे, त्यांच्याकडनं आपल्याला नित्य श्रवण होत आहे, त्यांच्या कृपेमुळे आपल्याला आत्तेय होत अशा ठिकाणी ध्यानाला बसता येत आहे, आपली शारीरिक स्थितीचं नसती आणि आपल्याला आपले शत्रू असे ठेवले असते की माझ्याबरोबर तुम्हाला हिमालयात यावं लागेल. 10 दिवसांचं शिबिर आपलं हिमालयात आहे आणि बरोबर बदलत असताना आपल्याला ध्यानाला यायचं आहे, त्याच्या शेकोटीमध्ये काही नाही आणि रोज सकाळी उठून गंगेमध्ये कृती मारावी लागेल. काय केलं असतं आपण म्हणायचं स्वामीजी ह्या शिबिरात मला सांगितलं माझ्या अवघड होत आहे. काय केलं असतं आपलं मागच्या जन्मीचं खरोखर सुकृत जे काय आपण केलेलं असेल, पूर्वीचे संचितन ये जन्मीची प्रमाणी तिसरी ही पाठी गुरु कृपा प्रतिकूलता जरी असली तरी सुद्धा उभे झाले. आपल्या मनाला त्यांनी जसं सांगितलं तसं समजावून सांगायला पाहिजे की पाठीमागच्या जन्मात आणि आत्तापर्यंत त्यांच्या कृपेने खरोखरीच अतिशय उत्तम जीवन जगायला मिळत आहे. आपल्या कल्पना येत आपण एका अशा प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये खरं तर आहोत त्याचे सागर विश्व म्हणून स्वामीजी निर्माण केलेलं आहे आणि आपल्याला आता ह्याच्या बाहेर जावं लागत नाही आणि त्यांच्या कृपेने कोणालाही ह्या वातावरणाच्या बाहेर खरंच नको जायला असंच हे राहू दे. बाहेरच्या जगातल्या व्यग्रता, बाहेरच्या जगातले अनुभव, बाहेरच्या जगातल्या चालीरीती, बाहेरच्या जगातले एकमेकांबद्दलचे संबंध आणि निर्माण होणाऱ्या मनातल्या लाटा हे जर क्वचित प्रसंगी कधीतरी जर सागरच्या पाठ्याला आहे तर त्याच्या लक्षात येतं की आपलं गरज आहे. आपण खूपच चांगल्या पद्धतीने राहतो आहोत. मोठे स्वामीजी म्हणत असत कधीतरी एखादी स्टेशनवर चढताना आमच्या रात्रीच्या वेळेला म्हणजे लक्षात येतं की माणूस काय पद्धतीने जीवन जगतो आहे. ही एक प्रतिकूलता आपल्या वाटायला आली नाही. कधीतरी अन्न सत्र तिथे म्हटलं जातं आणि ते वृक्षापिळी ते प्रकार असे आपल्याच मानव जातीतले काही वेळ जेव्हा बघायला मिळतात तेव्हा लक्षात येतो की प्रतिकूलता नाही आपल्या वाट्याला आहे. आपल्याला दोन वर्ष उत्तम अन्न खायला मिळतात, त्या पद्धतीने उत्तम निवारा आपल्याला मिळालेला आहे, त्या मानाने उत्तम वस्त्र आपण आपल्या अंगावर घेतो आहोत, घालू शकतो आहोत. अन्न वस्त्र निवारा या ही अमूल्य गरजा आपल्याला शाळेत शिकवलेल्या आहेत, त्या आपल्याला व्यवस्थित म्हणतात. त्या मानाने आता कोणी राजा असेल कोणी ग्रंथ असेल म्हणजे लक्षणांनी हे घ्यायचं. आपल्याही त्या आता उपस्थित असलेल्या याच्यात कोणी त्या पद्धतीने वर असेल कोणी मध्यम असेल कोणी खाली असेल. पण हे जे बाहेरचं जीवन आहे ते आता आपण नुसतं कल्पनाही नाही सत्यवादी कधीतरी पाहतो त्याच्यापेक्षा आपण खरंच अतिशय उत्तम परिस्थितीत आहोत. आणि आता जर काही करायची गरज असेल तर त्यांच्या संगतीत राहून आपणच आपल्या मनावर हे संस्कार घडवायला पाहिजे आणि काही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड करायला पाहिजे की माझा भगवंतांनी आणि स्वामीजींनी अतिशय उत्तम स्थितीमध्ये ठेवलेलं आहे. आपली बरोबर संगीत पण पंढरपूरमध्ये राज सिंग नावाच्या राजाकडे एक व्यक्ती जैन घडायला लागली की मी अतिशय भीती आहे, माझ्याकडे काही नाही, मला थोडं पैशांची गरज आहे, मला पैसे द्यायला पाहिजे, माझी संपत्ती स्थिती सुधारायची आहे. राजसिंग म्हणजे ठीक आहे मी तुला पैसे देतो पण त्याबरोबर तू मला काहीतरी द्यावं लागेल. तो म्हणला ठीक आहे तिथे माझ्याकडे जे असेल तर किती पण मला पैसे ते म्हणले असं कर मला एक डोळा दे. राजसिंहांना एक डोळा मला ते म्हणजे तुझा चांगला एक डोळा मला दे मी तुला 5000 रुपये देतो. एवढं स्वतः लढवलेच होतो आहे म्हटल्यानंतर ती व्यक्ती जरा थोडी विचार करायला लागली आणि तिला असं वाटायला लागलं थोडं कमी होत आहे. म्हणून तिने विचार करून असं सांगितलं की 5 नको मला 10 पाहिजे. राजसिंग म्हणजे 10 घेतला. जेवढं लगेच कबूल म्हटल्यानंतर तो परत थोडा विचार मग्न झाला आणि असं करत करत तो सौदा 1,00,000 रुपयापर्यंत पोहोचला. तुम्ही बोलताय आता जर काही होतं की 1,00,000 मिळाला थोड्या वेळाने ती व्यक्ती आली आणि राजसिंहाच्या पाया पडली आणि ती म्हणजे मला माफ करा माझ्या विचारातून मी अतिशय श्रीमंत आहे मला 1 नाही मला 2 करोड आहे आणि डोक्यापासून पायापर्यंत धड असलेला मी हा अत्यंत श्रीमंत आहे आणि माझ्या लक्षात आलेलं आहे माझं सरळ आयुष्य नाहीसर झालेलं आहे. प्रतिकूलतेवर आपण कशी मात करू शकतो हे आपल्या आपण ठरवायला पाहिजे आणि हे ठरवणं हे शत्रूच्या सान्निध्यामध्ये अतिशय सोपं जातं. म्हणून खरं जर काही करायचं असेल तर त्यांचं सान्निध्य देहाने त्यांच्या विचाराने त्यांच्या ग्रंथांनी आणि आता जिल्ह्यात पुढे गेलेलं असल्यामुळे त्यांच्या ज्या शैलीवरनं आपल्याला त्यांचा प्रत्यक्ष आवाज ऐकून येतो आणि जणू ते आपल्याशी बोलता आहे तेच प्रवचन परत आपल्याकरता चाललेलं आहे. ह्या आव्हानी जर आपण हे केलं तर जरी प्रतिकूलता असली आहे प्रतिकूलता आहे नाही असं म्हणता येणार नाही. जरी ही प्रतिकूलता असली तरी ह्या आपल्या अनुकूलतेचं वंदन जर घातलं गेलं तर कोणालाही कुरकूर थांबू नये आणि आपला हा जो जीवनाचा प्रवास चाललेला आहे या देहाच्या रथामधन हा ना सायस गुरकूर न करता हा इप्सित अशा दर्याच्या स्टेशनपर्यंत नक्की पोहोचेल आणि तो कसा पोहोचावा अशी आपण स्वामीजींच्या ठिकाणी प्रार्थना करतो. नंतर डॉक्टर हर्षवर्धन जोशी एक
Amen. मनाचा मालक द्रष्टा हा दृश्याशी तदाकार झालेला असतो.
आपल्याला जेव्हा वाटतं की मन नाहीये त्यावेळेला द्रष्टा दृश्याशी सलाकार केला असतो. आपण रस्त्याने जाताना पाट्या पाहत जातो, आजूबाजूला लोक पाहत जातो, तेव्हा द्रष्टा दृश्याशी एकरूप झालेला असतो. आणि द्रष्ट्यांनी आपल्या स्वतःला दृश्याशी एकरूप करून दिलेलं असतं, नाही काही अडचण नाही. तो मुळीच स्वतःला आढळत नाही दृश्याशी एकरूप होण्यामध्ये. पण त्यावेळेला जो एकरूप झालेला असतो ही गोष्ट नंतर ध्यानाच्या वेळेला आढळते हे आपल्या लक्षात येत नाही. पेपर वाचता कुठं मनाचा अनुभव येतो, पण पेपर वाचताना आपल्या भीती त्या जे रूपांतर असतं त्याच्याशी फार समोरच झालेले असतात. मी पाहिलं त्या छत्रपती शिवाजी टर्मिनलवरून सीएसटी वरून एक लंगडा मनुष्य हे सर्व स्त्रीला उपाचार एक लंगडा मनुष्य 25 वर्षाचं साधारण लगत लगत येताना दाखवलेला आणि तिथं कितीतरी लोक झाले पंकज दादा म्हणाले तसं स्टेशनवर रात्रीच्या वेळेला जा तर रात्रीच्या वेळेला अनुभव असेल एकच सुमार होता आणि त्या अरुण स्त्रीला आला आणि तिथं बसलेली तिथं झोपलेल्या लोकांमधून एक मुलगी उचलून होती 3 वर्षांची ती झोपेतच होती तिला कळलं नव्हती आणि कपडत कपडत तसा असतो बोलून त्या मुलीला कळवण्यात आलेलं होतं. त्या मुलीला नंतर त्या सगळ्या सीसीटीव्ही टीव्ही कॅमेऱ्या मी शोध घेतलेला होता, चित्रण झालेलं होतं. तो मुंबई नागपूर एक्सप्रेसमध्ये बसला एवढा त्याचा नाव लागला आणि मग पुढं पोलीस नागपूरला गेले पण काही पत्ता आहे. एक महिनाभर तपास केला पण काही शोध लागला आणि हे झालं नाही म्हणून त्यांनी पोलिसांनी सीसीटीव्ही टीव्ही चॅनल्सकडे गेले आणि ते दृश्य सतत दाखवत होते ते मी पाहत होते. आणि दुसऱ्या दिवशी ध्यानात बसलेला असताना गणेशपुरामध्ये ध्यानाला बसलेला असताना माझ्या मनामध्ये असा विचार आला की का मुलं झोपली जात आहे, का मिळालं ती मुलगी विसरायला लागली कडेवर लहान मुली कसं संपूर्ण झोपून घेऊन कडेवर झोपत तसं त्या माणसाच्या खांद्यावर मान टाकून जो पळून घेत होता तिला 3 वर्षांची मुलगी. तर ते सगळं मला ध्यानात आणायला लागलं. याचं कारण असं की द्रष्टा त्या दृश्याशी तन्मय झाला एवढंच नव्हे तर भावने सकट करता येतात. असं झाल्यावर साहजिक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि 2 दिवसांनी पेपरमध्ये परत टीव्हीवर बातमी आली की हरिद्वार हे कव्हरेज सगळीकडे लागलेलं होतं तर 2 पोलिसांनी हरिद्वारच्या स्टँडवर एसटी स्टँडवर एक तरुण मुलगा कडेवर मुलीला घेऊन बसलेला होता आणि थोड्यावर तरुण चालायला आल्याला मंगळकर असेही त्यांच्या लक्षात आलं त्याला हाताळलं विचारलं त्याला समाधान करून करत होता आणि त्याला पकडायला मुंबई पोलिसांना कळवलं काही वडिलांना घेऊन हरिद्वारला गेले ओळख पडली ते सगळं टीव्हीवर दाखवायला लागले. परंतु मी त्याच वेळेला टीव्ही लागलेला होता आणि त्याच वेळेला ते दाखवत होते आणि सांगत होते की आमच्याच चॅनेलवरून ही बातमी सगळीकडे गेली सगळ्यांनी पाहिली आणि त्या प्रतिनिधी सापडली त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या घरामध्ये मला परत मला आपल्याला जेव्हा वाटतं की एवढी मन त्रास देत नाही तेव्हा ते मन त्या दृश्याशी अत्यंत तजवून झालेलं असतं आणि त्याचा कसा उघडलेला असतो आपल्या जीवनावर आणि तो कसा नंतर त्रास देतो. रामकृष्ण तर म्हणत असत की अमृतपत्रा वगैरे पेपर त्या काळी असलेले जिथं जायचे तिथं जर पेपर पडलेला आहे तर म्हणायचे की हा पेपर उचलून टाका आणि तिथं जरा तक्रारवर शिकणार. तरी या गोष्टीत आपलं मन अतिशय कलुषित करतात. मी अशा करता सांगतोय ध्यानाच्या वेळी विचारलेला प्रश्न आहे तरी देखील ते पोलीस ज्या पोलिसांनी तिथं ओळखली तर त्यांनी किती उपकार केला हे सगळे विचारांना अशा अशा प्रकारे गोष्टी घडतात. आपण जे वापरत असतो अनेक गोष्टींना सामोरे जात असतो आणि मन लावून पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो, या सगळ्याचे परिणाम तेव्हा मनाचा त्रास कसला नसतो पण आपल्या चित्रवृत्तीमध्ये जे विषय होऊ शकतात असं झाल्यामुळं कुठलीही वृत्ती उठून देतात धनाची साधना, नामाची साधना, मला विचार बाजूला सारायला वावरणार लक्षात ठेवायला लागत होतं की ध्यान चाललंय साक्षीवर अभ्यास आपल्याला करायचा आहे यांच्या लक्षात आता जात नाही तरी देखील थोडा वेळ विचार संगीत होता मी वारंवार बाजूला सारायचा प्रयत्न करत होतो मग मात्र ते पण जर सावल नसू तर जर सावल नसू तर मग परत परत विचार होता आणि हे झाल्यावर परत मला कमत म्हणून सांगतो पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन हे झाल्यावर 8 दिवसांनी परत त्याच वेळेला तो चॅनल मी लागला तर एक काही बसत बसत अजमेर दरवाजांच्या ठिकाणी एका छोट्या छोट्या म्हणजे किती तर 16 महिन्याच्या एका मुलाला फुललेली त्यांनी दाखवली सीसी कॅमेरा आणि पोलीस असं म्हणत होते की हा तुम्हा मात्र आता सापडलेला नाही तर बघा तर कोणी मिळालं तर जनतेनी आणि सगळ्यांनी याच्यात सहकार्य करावा. हे जर असं विचित्र विश्व आहे त्या विश्वामुळं आपल्याला मामाच्या वेळेला त्याची आठवण येते. जर सिनेमा पाहिला हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धावर आधारित असा सिनेमा महात्मा गांधींनी पाहिला. महात्मा गांधींनी सिनेमा पाहणं हे फारच कठीण पण त्यांना तो दाखवण्यात आला तर ते असं म्हणाले की सगळी सरकारी चित्र पडल्यावर पाहून ते अतिशय आनंद होऊ शकतो ना असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी देखील ते आठवायला लागले मनाच्या बाबत जे जागरूक आहे अशा की आपल्याला एकच निश्चित आहे की संसार उद्योग धंदा व्यवसाय या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याच्यात काही शंका नाही. तरी देखील आपण जरूर सिलेक्टिव्ह राहू राहायला पाहिजे. सिलेक्टिव्ह राहून देखील अनाहूतपणे आज ऐका त्याच्या संबंधी मला विचार होता ते नामाच्या वेळेला होता ते ज्ञानाच्या वेळेला होता आणि जर याबाबत आपण सांगत नसतो त्याला समोर जाण्याची खरं वैराग्य अभ्यास बहुते वैराग देण्याच्या कृतीमध्ये जर तुम्ही छोटीशी का स्क्रीन समोर बसला जर तुम्ही हे वृत्तपत्र अमुक प्रकाशकाने अमुक ठिकाणी छापून लोकांकरता प्रकाशित केलं आणि प्रसिद्ध केलं इतर सगळ्या पेपर वाचला तर तुमची खरी नाही तुमचं ध्यान डबल होऊ शकणार नाही. काय वाचायचं आणि काय आम्ही वाचायचं हे जर ठरवलं नाही स्वामी सांगायचं जरा उंडा पाडा करावा आणि समजलं म्हणून घेऊन द्यावा. तुम्हाला मी सांगतो की मलाही अजून हे सगळं जमलेलं नाही नुसता उंडा पाडला करावा काय काय वेगवेगळ्या हेडलाईन्स आहेत त्या पाहाव्या आणि ठीक आहे हे मला अद्यापपर्यंत जमलेलं नाही. रामकृष्ण म्हणत असत की काही ज्यांच्यामध्ये लसूण कोरलेला आहे तर अशा भांड्यांना ती किती धुतलं तरी प्रश्नाचा वास्तार नाही. तसं तरुणपणे मी थोडा राजकीय जीवनामध्ये समज झालेलं आणि त्याविरुद्ध राहत होतं आणि काहीतरी तर माझ्या भांड्यात थोडा लसूण कोरडा गेलेला तर मला ते काही ना काहीतरी लागतं असं वाटतं थोडं तरी धावतं लागतं असं वाटतं आणि ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा निश्चित 5-10 मिनिटं माझी वाया जातात आणि तुमच्या जीवनावर बरोबर परिणाम होतो वेळेवर परिणाम होतो. सकाळची माझी होती तर अक्षरशः पराभव असते अजून त्याला करता इतकं आपण त्याच्या निघणार असायला समोर आला तर मी ते वाचून काढतो मग माझं लक्षात येतं की मी नको होतो वाचायला, आपण काय करतोय. कधीतरी करत कधीतरी समज नाही इतकं सामान्य प्रदेश आहे की पास. आणि हे घर सांभाळण्यामुळे केवळ ध्यानाच्या ठिकाण वेळेला मृत्यू मग जास्त होता. जेव्हा ते चांगलं सांभाळलं असतं तेव्हा माझा आणि जर नाही सांभाळला तर सांभाळण्यामुळे थोडा मन विसरणं होतं असं वाटतं की काय आपण शेवटी गेली चालली लहान असं वाटत. आणि प्रत्येकाची अजून वेळ आहे असं असल्यामुळं आपल्याला नामाच्या वेळेला ध्यानाच्या वेळेला वृत्ती आणला. नाम घेत असताना वृत्ती न उठणं हे खरंच चांगलं आहे. अनेक वेळेला आपल्याला जमलंय आपण एकत्रित साधना करताना आपल्याला जमतं, पण घरी करत अशी आपल्याला अडचण अनुषंगिक साधनेच्या वेळेला जमतो. स्वामीजी नाम साधत असताना जमतो, स्वामीजी बरोबर धर्माला बसलेला असताना चालतो, पण एकही आपल्याला जगत नाही. आपण सर्व जीवनाबद्दल सावध होत असतो हे त्याचं खरं कारण आहे. अनेकांना स्वामीजी बरोबर धर्माला बसल्यावर ध्यान चांगलं होतं हा माझा अनुभव आहे, पण त्याच वेळेला जर अती काम आमच्याकडे प्रकरणी असायच्या बँकेमध्ये आपण मार्च एंड जून एंड सप्टेंबर डिसेंबर एंड यावेळेला जास्त काम करायचं, काही बॅलन्स मुलांमध्ये परत लागलेले असायचं ते परत काढायचे असायचे आणि ते निघत नसायचे. अशा वेळेला स्वामीजींच्या समोर स्वामीजी जन्माला बसलेले आणि आपणही जन्माला येऊन बसलेले आहोत तरी देखील काही वेळ सुरुवातीचा आपला फरक असून निघलेला नाही. आपण कशाप्रती पाहायला पाहिजे अशा प्रकारचे विचार मनामध्ये यायचे म्हणजे व्यवहाराचा खूप जादा परिणाम करायचे. अतिरिक्त व्यवहाराचा ताण किती तास व्यवहार झाले, 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास, जेवणातही धंदा, जेवणातही सूचना, अशा प्रकारे जर एखाद्याचं जीवन असेल तर तो आपल्या स्वतःला ध्यानामध्ये कसा आवडणार. स्वामीजी म्हणत असत की दुकानदारांनी केली नेमक्या वेळेला इतके वाजले की शटर बंद, मग दिवाळीचा खरेदीचा दिवस असो, मे महिन्याचा बंद करायचा दिवस असो, मी दुकान बंद करून पुढे ज्ञानेश्वरी सांगत असे. असं जर जीवनाला जर कुठं कमी निघता असेल तर कामाच्या वेळेला वृत्ती उतरत नाही, तर घरांच्या वेळेला वृत्ती उतरत नाही, तुझे कमी उठणार, त्याचा त्रास होत नाही. तर हे आपण समाधान खरंच आवश्यक आहे असं मी तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे साक्षीद्वारे पाहून गेलं तर साक्षी म्हणून फार काही टिकत नाही, अशा करता टिकत नाही की त्यावेळेला ज्यावेळेला आपण एकरूप झालेलो होतो दृश्याशी तर तेव्हा तर जरा साक्षी म्हणाली आपण ते दृश्य पाहत असतं तर ध्यानाच्या वेळेला हा त्रास झाला नसता. म्हणून त्या साक्षीद्वारानंतर पूर्णतः या मंडळी करताना त्याकरता सांगितलेलं आहे अशक्य असेल तर अशा प्रकारे व्यवहार करा की करत असताना करता आहात आणि साक्षी द्या आहात हे तरी समज मग म्हणायच्या वेळी त्रास होणार. तर एवढी जर अशा पैसावर प्रणाली व्यवहारांवर घडले तर मात्र ध्यानाच्या वेळेला या गोष्टींना हे शेवटी शास्त्र आहे, योग हे शास्त्र आहे. आपण कुठेतरी शास्त्रीय मार्गाने साधना करतो आहोत, शास्त्रीय मार्गाने वर्तन करताना त्यामुळं जर तेवढं आपण सांभाळलं हे शरणागती असो किंवा प्रेमभाव असो किंवा अंतर्गुणता असो किंवा साक्षीत्व असो किंवा स्मरण असो या मध्यवर्ती कल्पना त्याही बदलता जाणार आहे. आपण अशा करताच केलेली आहे की व्यवहाराचे कसे पोहोचे आपल्या चित्तावर पोहोचूच नये. ते जर उघडले नाही किंवा कमीत कमी उघडले तर आपोआपच महाराजाला मदत होते, ध्यानाच्या वेळेला मदत होते. त्यामुळे कशा पद्धतीने आपण हे करू हे असं किती दिवस चालायचं हे जे शेवटचं वाक्य आहे ते आपण जर चमवलं तर लवकरात लवकर हे लवकर येईल. आज जर चमवलं तर व्यर्थ ध्यान चांगलं होईल. व्यर्थ ध्यान चांगलं होण्यासाठी आजचा दिवस ही पूर्ण तयारी आहे आणि आजचा दिवस आहे की आज सकाळी केलेल्या चांगल्या ग्रंथाच्या प्रकाशात आजचा दिवस म्हटला जाऊ नये. असे आपले दिवसेंदिवस जाऊ नये असं जर झालं तर परमात्मा अवघड नाहीये. नामस्मरणाने देखील खरंच आपल्याला खूप समाधान मिळतं, ध्यानाने देखील खूप समाधान मिळतं, आपण शांतीला प्राप्त होतो. तर त्यातही आपण द्रष्ट्याशी द्रष्टा कृष्णाशी समरस होणार नाही अशा पद्धतीने विषय होत असता हाता जेवीला चालवता ओढता विशेषित पडलेले नसता आपण सर्व काही करत असताना आपण कुठेतरी आपण स्मरण थोडस हात वळून आपण आत्मा आहोत अशी भूमिका हे तुमच्याशी बोलतो आहे. बोलत असताना हे आत्मस्वरूप आहे असं बोलणं ठेवलं तर आपण तासभर गप्पा मारल्या तरी माझा बांधा माहिती आहे आणि गप्पांमध्ये वेगवेगळे विषय असले तरी देखील कोणीच बांधा नाही, कारण मला आत एक प्रकारचं भान आहे आणि व्यवहाराचा क्रम तुमच्याशी बोलतो आहे असं जर आपलं बोलणं जायला आपण ठेवलं तर आपलं नाम ध्यानात राहते. वृत्ती न होता किंवा वृत्तीचा त्रास न होता आपण सांभाळू शकतो.
दान पता
Thank you.